मेरे तुम्हारे सबके लिए है हैप्पी न्यू ईयर, अ वेरी 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 हैप्पी न्यू ईयर। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं है कि यहाँ पर लौट कर आ चुकी है। सेलिब्रेशन करना तो बनता है, नया साल शुरू हो चुका है। बऱ्याच लोकांचं असं असतं की यार फक्त दिवस तर चेंज झालाय, बाकी काय चेंज झालंय ते आता आपल्यावर डिपेंड करतं की खरंच फक्त दिवस चेंज झालाय की यासोबत आपणही चेंज होणार आहोत। ज्या चुका मागच्या वर्षात केल्या त्या आपण येत्या वर्षात करणार नाही आहोत। कुठल्या छान छान गोष्टी तुमच्यासोबत झाल्या, तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत कशा प्रकारे केलं आणि काय संकल्प करणार आहात याबद्दल नांदेडकरांचं काय म्हणणं आहे?
सूरज बोलतोय। माझा जे आहे ते 2019 म्हणजे आपला प्रोग्राम झाला होता ग्रेट अँड फार माझ्या आठवणीत राहील।
थँक्यू सो मच। काय प्लॅन आहे तुझे न्यू इयरचे, कसं सेलिब्रेट करणार आहेस?
माझ्या कालपासून एक्झाम चालू झाली आहे, सेमिस्टर एक्झाम चालू झाली आहे माझ्या इलेक्ट्रिक फायनल इयरचा।
अच्छा अच्छा, मग आता काहीच सेलिब्रेशन नाही का?
सेलिब्रेशन सध्या काहीच नाही, 7 तारखेपर्यंत एक्झाम आहे।
ओके ओके, या नवीन येणाऱ्या वर्षामध्ये मग काय काय करणार आहे, संकल्प काही केला आहेस का?
नवीन याच्यामध्ये आता एलएलबी झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची, एक्झामची तयारी करायची।
अच्छा, सो तुला अभ्यासात जास्तीत जास्त मार्क मिळवायचे
नवीन वर्षामध्ये, फायनल वर्ष असल्यामुळे 2020 एप्रिल मध्ये फायनल आहे।
हे अभ्यासाच्या बाबतीतले संकल्प वगैरे ना मी सुद्धा भरपूर केलेले आहेत जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा किंवा शाळेत होते तेव्हा, पण ते किती पूर्ण होतात ते माझे मलाच माहिती आहेत। हा म्हणजे मी एक स्कॉलर स्टुडंट होते, मी अभ्यास वगैरे करायचे, सिन्सिअरली अभ्यास करायचे, पण जो अभ्यास मी केला त्याचा आता मला उपयोग होत नाही कारण की माझी आवड रेडिओ होती आणि मी शिकले इंजिनिअरिंग MBA। हा मतलब वो 3 इडियट्स वाले गधे जैसा मेरा काम हो गया, पर मैं अभी खुश हूँ ये अलग बात है, ये बहुत ही ज़्यादा इंपॉर्टेंट सी बात है। आपने कैसे सेलिब्रेट किया कल न्यू ईयर, कैसे उसको वेलकम किया आपने, येणाऱ्या वर्षातले काय काय संकल्प आहेत आणि नेमकं काय काय आठवणी आहेत तुमच्या गेलेल्या वर्षाच्या सांगा। पटापट कॉल करा किंवा मग आरजे महक 93.5 फॉलो करून इंस्टाग्रामवर सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।